विविध भारती पुणे. विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्राची 50% लोकसंख्या 500 शहरात आणि उर्वरित लोकसंख्या 40,000 गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास 50% लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी पुणे अर्बन डायलॉग सारखं मंथन आवश्यक आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. यशदा बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेद्वारे यशदा इथं आयोजित पुणे अर्बन डायलॉग आव्हानं आणि उपाय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा संपूर्ण विकास आराखडा रद्द करून पहिल्यांदा रस्त्यांचं जाळं निर्माण करायचं आणि नगररचना योजनांचा उपयोग करण्याचा विचार असल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की प्रवासाच्या शेवटापर्यंत वाहतुकीची सुविधा मिळाल्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर होत नाही. देशातल्या शहरांची अवाढव्य वाढ झाल्यानं ती बकाल झाली आहेत. घनकचरा सांडपाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते आणि शहरं व्यवस्थापनाच्या बाहेर गेलेली शाश्वत आणि राहणा योग्य राहिली नाहीत हे अचानक लक्षात येतं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नागरिकांना पायाभूत सुविधा मिळण्याकरता मंजूर विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करताना आगामी काळात त्यामध्ये अर्बन डिझायनिंग या संकल्पनेचाही समावेश केला पाहिजे असं नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या शहरीकरणामुळे उद्भवणाऱ्या शहरी समस्यांवर विचारमंथन करणं आणि त्याचं निराकरण शोधणं हा या परिसंवादाचा उद्देश असल्याचं माजी मुख्य सचिव डॉ नितीन करे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं. शहरीकरणाचं अर्थशास्त्र, त्याचे फायदे आणि वाढती लोकसंख्या तसंच पायाभूत सुविधांवरील दबाव यांसारख्या आव्हानांना सामोरं जाताना नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर चर्चा करणं हा देखील परिसंवादाचा उद्देश आहे असंही ते म्हणाले. सगो बर्वे पुण्याचे माजी प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त होते. गृहनिर्माण आणि प्रशासकीय सुधारणांवरील अहवालांद्वारे त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पाण्याचं जतन केलं तरच पर्यावरणाचा समतोल राखता येतो असं मत पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ वाय बी सोनटक्के यांनी आज पुण्यात एका परिसंवादात व्यक्त केलं. राष्ट्रीय हरित लवाद वकील संघटनेचे अध्यक्ष सौरभ कुलकर्णी यांच्या वतीनं पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वतता या विषयावर हा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यामध्ये पर्यावरणीय प्रभाव मूल्यांक, राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाबाबत विविध पैलूंवर तज्ज्ञांनी विचार मांडले. पुणे मार्केट यार्डातील कामगार संघटनेतर्फे 2 मे पासून पुकारण्यात आलेलं काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं पुणे कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी सांगितलं. कांदा बटाटा विभागात येणाऱ्या गोण्या 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या असल्यामुळे कामगारांना मणके आणि गुडघ्यांचा त्रास होतो. त्यामुळे पोत्यात फक्त 50 किलो माल भरण्याच्या सूचना करण्याची विनंती कामगार संघटनेकडून पणन संचालकांना करण्यात आली होती. ही सूचना त्यांनी मान्य केली असल्यानं संप मागे घेत असल्याचं नांगरे यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी, खेळाडूंची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, क्रीडा शिष्यवृत्त्या, खेळाडूंचा आहार, क्रीडा माध्यमातून नेतृत्व, वेळेचं व्यवस्थापन याबाबत माहिती होण्यासाठी रोटरी क्लब संस्थेतर्फे 2 दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी सर्वोच्च यशासाठी कष्ट आणि त्याग करण्याची आवश्यकता असल्याचं नमूद केलं. क्रीडा क्षेत्रातील शिष्यवृत्ती आणि करिअरच्या संधी याविषयी इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संस्थापक संचालक डॉ विपुल लुनावत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कामगार महिलांच्या जीवन कौशल्य आणि कायदेशीर हक्कांसाठी त्यांच्या सशक्तीकरणासाठी काम करणारी अरुणा संस्था म्हणजे उपेक्षित समुदायातील महिलांसाठी नवा आशेचा किरण आहे असं मत कवयित्री सरुताई वाघमारे यांनी पुण्यात व्यक्त केलं. अरुणा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं सक्षमता, सुरक्षितता आणि हक्कांची जाणीव या विषयावर आयोजित क्षमता वृद्धी कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अनेक कष्टकरी महिला, कामगार, स्वयंसेवी युवकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येणारा काळ कल्पनेपलीकडील तंत्रज्ञानाचा आणि वेगवान असेल असं मत लेखक आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक अच्युत गोडबोले यांनी पुण्यात एआयची जादू आणि उद्याचं जग या विषयावर बोलताना व्यक्त केलं. समवेदना संस्थेच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात गोडबोले बोलत होते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजारात फुलांचे दर स्थिर असून अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माल राखून ठेवला आहे. उद्या परवा फुलांची आवक वाढणार आहे, त्यामुळे आज बाजारपेठेत फुलांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणेच टिकून आहेत. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.